नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता। यो सत्काय मुखेल खबरो। गतशक्ती अंतर्गत महत्वाकांक्षी प्रकल्प हाडून रस्ते, विमानतळ, रेल्वे आनी बंदरांक जोडपाचो सरकाराचो विचार। बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुके खातीर उमेदवारी दाखल प्रक्रिया सुरू, 23 जूनाक जातली वेचणूक। राज्यातल्या वेगवेगळ्या तंत्रनिकेतन म्हळ्यार पॉलिटेक्नीक पदविका अभ्यासक्रमा खातीर पहिली प्रवेश फेरी आयच्यान ते मंगळार म्हणसर सुरू। राज्यात गुंतवणूक वाढची म्हणून महत्वाकांक्षी प्रकल्प गतीशक्ती अंतर्गत हाडून रस्ते, विमानतळ, रेल्वे आनी बंदरांक जोडपाचो सरकार विचार करता, असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। दिवतले महत्वाकांक्षी प्रकल्प वाळशी ते वाटदेव मेरेनच्या चौपदरी बगल मार्गाचे उक्तावणा वेळार मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले। राज्य महामार्ग एक अंतर्गत येवपी ह्या 4.5 किलोमीटर अंतराच्या बगल मार्गाचेर 75 कोटी परस चड खर्च केला। राज्याचे हित जावपाक बरे प्रकल्प हाडपाक सरकार प्राधान्य दिता। रोजगार निर्मिती प्रकल्प जाय तर सरकारी जमनी राखात आणि ताचे अतिक्रमण करू नकात वा जाऊंक देऊ नकात, असे मुखेलमंत्री उलयले। या लोकार्पण सोहळ्यात दिवतलेचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आद्य सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। फातोर्डा हांगा 3 उड्डाणपुला खातीर मंजुरी मेळ्ळ्या आणि केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्रालयान ताका लागून सल्लागाराची नियुक्ती करपाक निविदा जाहीर केल्या, अशी माहिती फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी पत्रकारांक दिली। फ्लोरियन वाद जंक्शनाचेर येरादारी सिग्नलाची पळोवणी करपाक आयिल्ले ते देवळार तांणी हे सांगले। येरादारी सुरळीत जावची म्हण आदले केंद्रीय रस्तो आणि येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे कडेन चर्चा केली, त्यांनी ह्या उड्डाणपुलाविशी उलयलो। या उड्डाणपूल नुवे जंक्शन, आरलेम जंक्शन आणि बोलशे सर्कल जंक्शन ते पॉवर हाऊस अशा असतले, देखून या रस्त्याचेर जावपी येरादारी घसमुटी थांबतली। जका वास्को पणजी ते कारवार वचपाक जाय ताका हे उड्डाणपूल बरे पडटले, असे सरदेसाय उलयले। हेवेळ ताणी सिग्नला संबंधी लोकांच्यो कागाळ ऐकून घेतल्यो आणि वेळ निश्चित करपाक तशेंच पादचाऱ्यां खातीर सुचना फरक लावपाक आणि हेर कामा संबंधी सुचोवण्यो दिल्यो। हेवेळ येरादारी पुलीस उपअधीक्षक प्रभू शिरवळकार हजर आशिल्ले। बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया सुरू झाल्या आणि आज पहिल्या दिसा एकूय उमेदवारी अर्ज दाखल जाऊंक ना। 23 जून दिसा ही वेचणूक जातली। हो मतदारसंघ हेर मागासवर्गाच्या उमेदवारांक राखून दवरला। हाचे आदी या मतदारसंघातल्यान आपाचे हेंजल फर्नांडीस जिल्हा पंचायत वांगडी म्हणून वेचून आयले, पूण तांणी सादर केल्लो मागासवर्गाचे प्रमाणपत्र अवैध असा असो दावो करून तांचो प्रतिस्पर्धी काँग्रेसीचे उमेदवार रॉयला फर्नांडीस न्यायालयात गेल्ली। न्यायालयान तांचे वटेन रावन हेंजल फर्नांडीस हांकां पात्र थारायल्ल्यान ही सुवात भरपा खातीर आता ही पोटवेचणूक जाता। प्रागतीक विचार मंच फोंड्या हे संस्थेन आयोजित केल्ले 17वे मराठी साहित्य संमेलन आयतारा 9 जूनाक फोंड्या जातले। विठ्ठल रखुमाई सभागरात जावपी या संमेलनाचे उक्तावण वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांच्या हस्तुकी जातले। सकाळी 8:30 वरांचेर ग्रंथदिंडीन संमेलनाक सुरुवात जातली। संमेलनाचे अध्यक्ष गजानन देसाय, स्वागताध्यक्ष महेश पारकर, पत्रकार सागर जावडेकर तशेंच इन्स्टिट्यूट मिनेजीत ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब ह्या सुवाळ्याक हजर रावतले। वेगवेगळ्या कविता झेल्यांचे आणि पुस्तकांचे या वेळार प्रकाशन जातले। वाचन संस्कृती वरील आव्हानांना सामोरे जाताना या विषयाचेर परिसंवाद, कवी संमेलन तशेंच हेर सांस्कृतिक कार्यावळी लेगीत ह्या संमेलनात जातल्यो। गोय विद्यापीठाकडे संलग्न आशिल्ल्या राज्यातल्या सगळ्या महाविद्यालयांक गोय विद्यापीठान शैक्षणिक वर्ष 2023-24 खातीर खेळा प्रकारात सर्वोत्कृष्ट महाविद्यालय तशेंच सर्वोत्कृष्ट खेळगडो दादलो आणि बालगट हांकां पुरस्कार दिवपाचे थारायला। देखून महाविद्यालयांक सर्वोत्कृष्ट खेळगड्यांच्या नावांची शिफारस करपाक सांगला। खेळगड्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पांवड्यार केल्ल्या कामगिरीचो तपशील, प्रशस्तीपत्रकांची प्रत या शिफारसी वांगडा धरची, तशेंच 2023-24 शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेतिल्ल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवपाक जाय। सगळ्या माहिती सकट शिफारसीचो अर्ज 10 जूना आदी गोय विद्यापीठाच्या कार्यालयात पावपाक जाय, असे गोय विद्यापीठाच्या खेळा फाट्याचे उपसंचालक भालचंद्र जदार हांणी प्रसिद्धीपत्रकांत कळीत केला। राज्यातल्या वेगवेगळ्या तंत्रनिकेतन म्हळ्यार पॉलिटेक्निकात पदविका अभ्यासक्रमा खातीर आशिल्ल्या 1200 सुवातां खातीर पहिली प्रवेश फेरी आयच्यान सुरू जाली। या पदविका अभ्यासक्रमा खातीर सुमार 1800 विद्यार्थ्यांचे अर्ज आयले। पहिली फेरी आयसावन मंगळार म्हणसर चलतली। या अभ्यासक्रमात कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या अभ्यासक्रमांक विद्यार्थ्यांची चड पसंती असता। फूड टेक्नॉलॉजी, गार्मेंट टेक्नॉलॉजी, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अशा तरेचे अभ्यासक्रम असतात, पूण ताका चडशे प्राधान्य दिनात। या अभ्यासक्रमा उपरांत फक्त पहिले उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांकूच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मेळटा। गोंयात शिक्षणीक संस्था मदीं सरकारी तंत्रनिकेतन पणजे आल्तिनो, मये दिवचल, कुडचडे, फादर आग्नेल वेळणा तशेंच शिप बिल्डींग इन्स्टिट्यूट बोगदा तशेंच गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गार्डियन एंजल हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हातूंय विद्यार्थी डिप्लोमा करपाक शकतात। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात। जहाज उद्देगात खलाशांची भरती आणि नियुक्ती जातली अशो जाहिरातीपासत सगळ्यांनी सादूर रावचे असे जहाज उद्योग संचालकांनी शिटकायला. असल्या जाहिरातीविषयी दुबाव आयल्यास संबंधित अधिकारिणी किंवा संस्थाकडच्यान बेगोबेग मदत घ्यात असे आवाहनही त्यांनी केलं. याविषयी जहाज उद्योग उपमहासंचालक कॅप्टन डॉ डॅनियल जोसफ आणि प्रसिद्धीपत्रकात सांगला की अशा तरेची फटवणूक टाळपाक आणि भरती प्रक्रियेत खरेपणा राखपाक असल्या गजाली नदरे काढून दिवपाक जाय. संसारभरात वेगवेगळ्या बंदराचेर भारतीय खलाशांक सोडून दिवपाचो वा आडकवपाचो वा अटक करपाच्या प्रकारांक फुडो करचो पडटा आणि ही खूप चिंतेची बाब आसा. आपले वांगडी आणि कर्मचाऱ्यांच्या भुरग्यांक शिक्षणिक मळार प्रगती करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर गोवा बागायतदार संस्थेतर्फे अंदू 10वीच्या परीक्षेत 80% आणि 12वीच्या परीक्षेत उण्यात उणे 65% गुण मिळिल्ल्या आणि 10व्या परीक्षेत संस्कृत विषयात खाशेली कुशळटाय आशिल्ल्या उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. 15 जून तारखेमेरेन हे अर्ज धाडचे पडटले. 12वी उपरांत शेतकी अभ्यासक्रम आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मार्च 2023 वर्षा 12वीत परीक्षेत घेतलेल्या गुणांचे विचार करतले. हे अर्ज संस्थेच्या सगळ्या फाट्यांनी उपलब्ध असतात. 15 दिना उपरांत आयले अर्ज स्वीकारचे नात असे संस्थे वतीन कळीत केला. आयज संसारीक अन्न सुरक्षा दीस. अन्न सुरक्षेविषयी लोकांमध्ये जागृकताय निर्माण करप हो या दीस मनोवपाचो फाटलो हेत. खराब जाल्ले वा दूषित अन्न खाल्ल्यान दरवर्सा हजारांनी लोक दुयेंत जातात. कांय जाण वेळीर उपचारान सारवार जातात पूण कांय जाणांक गंभीर दुयेंसांक फुडो करचो पडटा. तशेंच दर एकल्या व्यक्तीक फावो तितले आनी पौष्टीक अन्न मेळप हो ह्या अन्न सुरक्षा दिसाचो आनीक एक हेत. हाचे विशीं व्यापक जनजागृताय जावपाक जाय. संवसारीक भलायकी संघटना म्हणल्यार WHO दर वर्सा हो दीस अन्न संबंधीत दुयेंसांक प्रतिबंधीत करपाक ताची कारणां सोदपाक आनी ताचे वेवस्थापन करपाच्या उद्देशान मनयता. WHOच्या अहवाला प्रमाण दर वर्सा 10 पैकी 1 व्यक्ती ह्या अन्नविशयक दुयेंसाक लागून दुयेंत जाता. बरी भलायकी राखपाक बरे ताजे आनी पौष्टीक अन्न गरजेचे. खराब वा दूषित अन्नावरवी संसर्गजन्य आनी असंसर्गजन्य दुयेंसा वांगडा मानसीक दुयेंसाचो धोको वाडटा. भलायकीपूर्ण खाण जेवणा खातीर भलायकी मळावेल्यो कांय टिपो ते म्हळ्यार मीठ साखर आनी चरबीयुक्त खाण कमी खावप. तळपाचे तेल 3 वेळा परस चड गरम करून वापरू नाकात. अन्न पदार्थ गुठलावपाक केन्नाच वर्तमानपत्राचो वापर करू नाकात कारण ताची शाई भलायकीक अपाय करता. बर्फ करपाक तापयल्या पिवपाच्या उदकाचोच वापर करात. तांदूळ गव्हाचे पीठ दूध असले पदार्थ वापरात. खराब शेळ अन्न खाऊ नकात. तसेच अन्न पदार्थ विकप्यांनी जतनाय घेऊक जाय. अन्न सुरक्षा मानक कायदो 2006 नियमाप्रमाण परवानो घेऊनच अन्न करचे. असुरक्षित नकली व भेसळ उत्पादनं दवरची न्हय. तसेच संसर्गजन्य लोकांक अन्न पदार्थाचा विक्री करपाक दवरचे न्हय. विकपाक दवरिल्ले अन्न पदार्थ धापून दवरचे आणि आयदनां नितळ असपाक जाय. तशीच गंध लागिल्ली असूंक फावना. तशेंच खरेदी करताना वा खातना गिरायकांनी जागृक रावन अन्न खावचे आणि सशक्त अन्न खावचे असे आवाहन अन्न आणि भोक्ता प्रशासन संचालनालयान केला. ज्येष्ठ पत्रकार आणि निवृत्त प्राचार्य मिलिंद म्हाळगूत हांच्या याला जीवन ऐसे नाव या मराठी पटकथेचेर बरयल्ल्या पुस्तकाचे प्रकाशन आयतारा 9 जुनांक सांजे 5 वरांचेर शेतीमंत्री रवी नायक हांच्या हस्तुकी जातले. म्हाळगूत हांचे 25वे पुस्तक. तांणी 12 नाटकां, सिनेमाचेर आधारित 3 पुस्तकां, 2 व्यक्तीचित्रण, 2 सिनेपटकथावेली पुस्तकां, सोललित विषयाचेर पुस्तकांचे लिखाण केला. कार्यावळीक फोंडेचे नगराध्यक्ष रितेश नायक, ज्येष्ठ रंगकर्मी महादेव खानोलकार आणि हेर मानेस्त हजर असतले. या पुस्तकाक गोवा मराठी अकादमीन अनुदान दिला. कार्यावळीक सगळ्यांनी येवपाचे आवाहन जळवणदारांनी केला. मॉन्सून राज्यात सक्रिय झाला आणि मुखावेले 5 दीस घोग्यारी पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. विजेच्या कडकडाटासयत गडगड मारून नेटान पाऊस पडू येता. देखून नुस्तेमारांनी दर्यात वच्चे न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. राज्यात वत असले तरी फाटले 2 दीस खुपशा वाठारांनी गडगड मारून पाऊस धडला. पूण आयजसावन 5 दीस वादळी वाऱ्यासयत घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. गोंयात 4 जुनाक मॉन्सून दाखल झालं. त्या उपरांत आता मॉन्सूनच्या पावसाक लागून पोषक वातावरण तयार झालं. गोंयच्या बऱ्याचशा वाठारांनी पावसान आयजूय हजेरी लायली. आयज गोंयकारांचो मिरगीच्या पावसान हजेरी लायिल्ल्यान गोंयकारांनी खोस व्यक्त केल्या. तशेंच गरमेपासूच गोंयकारांक कांयशी थाकाय मेळ्ळ्या. ऑरेंज अलर्टाच्या काळात रापणकारांनी दर्यात नुस्तेमारी खातीर वच्चे न्हय आणि सर्वसामान्य माणसांनी सावधान रावचे असे पणजे वेळशाळेन कळीत केला. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गतशक्ती अंतर्गत महत्वाकांक्षी प्रकल्प हाडून रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि बंदराक जोडपाचो सरकाराचो विचार. बाणावले जिल्हा पंचायत पोटवेचणुके खातीर उमेदवारी दाखल प्रक्रिया सुरू. 23 जुनाक जातली वेचणूक. राज्यातल्या वेगवेगळ्या तंत्रनिकेतन म्हळ्यार पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमा खातीर पहिली प्रवेश फेरी आयच्यान ते मंगळार म्हणसर सुरू. आणि इतल्यात ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.